स्तोत्रसंहिता अध्याय 11. परमेश्वरामध्ये मी आश्रय घेतो. पक्ष्यासारखे डोंगराकडे उडून जा असे तुम्ही माझ्या जीवाला कसे म्हणता? कारण पहा, सळ हृदयांच्यांना अंधारात मारावे म्हणून दुष्ट आपला धनुष्य वाकवतात आणि आपला तीर दोरीला लावून तयार करतात. कारण जर पायच नष्ट केले तर न्यायी काय करणार? परमेश्वर त्याच्या पवित्र स्वर्गात आहे. त्याचे डोळे पाहतात, त्याचे डोळे मनुष्याच्या संतानास पारखतात. परमेश्वर नीतिमानाची पारख करतो, परंतु जे दुष्ट व हिंसा करतात त्यांचा तो द्वेष करतो. तो दुष्टांवर जळते निखारे आणि गंधकाचा वर्षाव करील. दाहक वारा हाच त्यांचा वाटा असेल. कारण परमेश्वर नीतिमान आहे आणि त्यास न्यायपण प्रिय आहे. सळ असलेले त्याचे मुख पाहतील.